चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यात नोकर भरती न करण्याचे सरकारचे आदेश। आगामी काळात कारखान्याच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे कारखान्याच्या प्रशासकीय खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे। राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा आकृतीबंध निश्चित होऊन त्यास शासनाची मान्यता मिळत नाही तोपर्यंत राज्यातील कोणत्याही सहकारी साखर कारखान्यात नोकर भरती होणार नाही असा आदेश राज्य शासनानं परिपत्रक काढून दिला आहे। राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा अधिकारी आणि कर्मचारी यांचा आकृतीबंध कसा असावा याबाबत साखर आयुक्त यांनी साखर संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे। राज्यातील बहुसंख्य साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या FRP रक्कमही वेळेत देणं अडचणीचं ठरत आहे। याबाबत राज्य सरकारकडून सर्व संबंधितांच्या आणि साखर कारखान्याच्या निर्देशनास ही बाब आणली असून याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आदेश देण्यात आले आहेत।